ಸಂಸ್ಕೃತ ದಾಟೇ
ಅಮ್ಮ ಸಾರಣ್ಣ ಅಭಿಮನು ವಾಟೇರೆ ಅಂಚೆ ದೈವತ ಅನ್ನ ಹೌ ಸಾಕೆ ಅಮ್ಮ ಸಾರಣ್ಣ ಅಭಿಮನು ವಾಟೇರೆ ಅಂಚೆ ದೈವತ ಅನ್ನ ಹೌ ಸಾಕೆ ಅಮ್ಮ ಸಾರಣ್ಣ ಅಭಿಮನು ವಾಟೇರೆ ಅಂಚೆ ದೈವತ ಅನ್ನ ಹೌ ಸಾಕೆ
एक ऑगस्ट 1920 साली वालुवाईच्या कोटी जन्मला तो हिरा फक्त दीड दिवसाची शिकली शाळा पण लय गोड होता त्यांच्या लेखनीचा झरा तीन दलितांना त्यांनी दाविला मार्ग खरा अहो कधी तरी वाचून बघा माझ्या अण्णा भाऊंची ती फकीरा
मांग असल्याचा गर्व वाटे रे आमच्या दैवत अण्णा भाऊ साठे मांग असल्याचा गर्व वाटे रे आमच्या दैवत अण्णा भाऊ साठे आम्हा साऱ्यांना अभिमान वाटे रे आमच्या दैवत अण्णा भाऊ साठे
संयुक्त महाराष्ट्र गोवा मुक्ती संग्राम यात आहे त्यांच्या शायरीचं योगदान अहो याड लावलं जगाला साऱ्या माझी मैना गावाकडे राहिली त्या मुंबईच्या लावणीन शिवरायांचे चरित्र गायले रशियात जाऊन मुंबईसाठी प्राणपणाला लावले माझ्या अण्णा भाऊन
पुण्या सूर्य किती बी मोठे रे आमचे दैवत अण्णा भाऊ साठे
कथा कादंबरी पोवाडे लावणी लोकनाट्य यातून त्यांनी केले समाज प्रबोधन नका दडवून ठेवू अण्णा भाऊंना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा करा हो सन्मान साहित्य रत्न सम्राटाची ठेवा तुम्ही जाण अण्णा भाऊ साठे आहे मातंग समाजाची शान
नाही उमेश सांगत खोटे रे आमचे दैवत अण्णा भाऊ साठे